हेलो
हेलो कुणाल
कोण बोलत आहे?
डॉक्टर राजीव पोद्दार बोलतो.
हा बोला सर.
अक्षय आहे का रे?
हा
अक्षय आहे का?
अक्षय तर घरी आहे.
अच्छा तू कुठे आहे?
मी प्लांट मध्ये आहे.
अच्छा कुणाल शेतजीच्या बद्दल तुला काही माहिती आहे का रे?
कशाबद्दल?
शेतजीच्या मुलीच्या बद्दल?
नाही नाही सर, त्यांच्या मुलीबद्दल काही नाही माहित.
अक्षयला माहिती आहे का?
अक्षयला अक्षयला काय जेवढं माहिती आहे अक्षयने तेवढं सांगितलंय.
मी काय म्हणतो आहे तू त्या अक्षयला बरोबर समजून सांग.
हा
पुरे इन्फॉर्मेशन दे म्हणा. इन्फॉर्मेशन नाही दिली ना हे भोकात गेली पोलीस ना पोलीस प्रायव्हेट गुंडे लावून देऊन ह्याची अशी तशी करून टाकून मी धमकी नाही देऊन राहिलो. प्रत्यक्ष करून टाके धमकी मात्र म्हणजे.
एक मिनिट सर, एक मिनिट.
त्याला म्हणा पुरे इन्फॉर्मेशन दे म्हणा. गाडी घेऊन असं चालल्या म्हणून पाहून घेऊ.
भोकात
गेली पोलीस ना पोलीस आल्या लावून घेऊ. दोन चार गुंडे पता नाही चालणार कुठं जाईल तो.
एक मिनिट एक मिनिट.
माहिती द्या म्हणा त्याला. प्रकरण अंगभरून राहिलं. मी एसपीशी बोललो डीआयजीशी बोललो.
हा
समजलं का? पुरे अंगावर येईन तुमचं प्रकरण.
हे काका हे काका इकडे
चाल. सांग पुरे माहिती द्या असं ते पुरे सांग म्हणून.
सांगितली ना जेवढं माहिती होतं तेवढी सांगितली ना. आता तुम्ही धमकी कोण देऊन राहिले?
हॅलो हॅलो.
हा सर मी गिरी बोलत आहे. बोला.
कोण बोलतोय?
सुनील गिरी.
सुनील.
हा बोला सर.
त्या अक्षयला काय माहिती आहे ते माहिती द्या म्हणा पहिले.
बघा सर ज्याला
मी काय म्हणतो सुनील आहे मी धमकून नाही देऊन राहिलो. मी प्रत्यक्ष करून टाकन. फोन करायची गरज आहे. अक्षय कुठं त्याने मारपीट करून टाकेल कुठं नेऊन टाकतील पता नाही चालणार.
बघा सर
तुला माहित नाही माझ्या पॉवर काय आहे. एक फोन करायची गरज आहे. पोलीस मी माझ्या दुसरे सोर्सेस आहे.
बघा सर
काय ते अक्षयाने पुरे माहिती द्या म्हणा. पीआयले मी पीआयशी तीनदा बोललो. मी एसपीशी बोललो.
सर माझी गोष्ट ऐका तुम्ही. आता
करून टाकू मी सांगतो तुले.
बघा सर इकडे पहा.
बघा बिझा नाही तू काय मी सांगतो ते ऐक फक्त. बघ
ऐकून घ्या ऐकून घ्या ऐकून घ्या ऐकून घ्या सर ऐकून घ्या सर. मी
मला भेटायला
सर तुम्ही ऐकून घ्या माझीवाली गोष्ट पहिले.
हा
ऐकून राहिले का?
हा बोल.
बघा जितकं माहीत होतं तितकं पुरेपूर सांगितलं सर. ऐकून घ्या ना माझ्या
भेटायला.
ऐकून घ्या सर इकडे पहा. हॅलो.
हा
बघा जितकं माझ्या मला तुम्ही ओळखलं नाही का सुनील गिरी कराटेवाला?
अरे हो ओळखतो मी तुला.
ऐकून घ्या सर
प्रकरणाचा. 8 दिवस होऊन गेले ते पोरकी नाही सोर्स तर पाहिजे कुठं या पोट्ट्याला पुरं माहित आहे गेला सोबत.
नाही सर इकडे पहा जोपर्यंत इकडे पहा त्याच्यात त्या दिवशी एक दिवसा पहिले मी त्या म्हणजे लेबर साठी फोन पण केला होता त्या मुलाला. असं नाही म्हणाल मी मला चिनवाड्यासाठी पोरं पाहिजे होते का नाही. त्या एक दिवसापहिले मी त्याला फोन मी केला होता चिनवाड्याचा. म्हणजे चिनवाड्याला मुला आहे म्हणे. म्हटलं चिनवाड्याला माझा काम चालू होणार आहे तर मुलं त्यासाठी मी कॉल
जाऊ दे. आता तू त्याला घेऊन भेट म्हणे.
बरोबर चला. हा
हो.